नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. गोयात फुडल्या वर्सा सावन नुस्तेमारी व्यवसायातलो पदवी अभ्यासक्रम सुरू करपाचो राज्य सरकाराचो विचार आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. ते नुस्तेमारी संचालनालयान पणजे नुस्तेमारी जेटीचेर सुता पुनवे निमतान काल आयोजित कार्यावळीत उलयताले. ह्या वेळार मुखेलमंत्री सावंत हांणी नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांच्या हाजेरेंत दर्यात नाल्ल सोडून आनी दर्याची पुजा करून नुस्तेमारीची सुरवात केली. गोयात नुस्तेमारी व्यवसायातलो पदवी अभ्यासक्रम सुरू झालो जाल्यार नुस्तेमारी व्यवसायातले नवीन तंत्रज्ञान उपलब्ध जावपाक मदत जातली. सध्या गोयातले चार विद्यार्थी राज्याभायल्या कॉलेजींनी ही पदवी शिक्षण घेतात आणि सरकार तांकां मदत करता असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. पुढे उलयताना त्यांनी सांगले की नागरिकांक गोयच्यो न्हंयो नितळ दवरपाचो उलो मारता. न्हंयांनी प्लास्टीक आणि हेर कोयर उडोवपाच्या लोकांच्या कृतीचेर त्यांनी हुस्को उक्तायलो. ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी गोयच्या लोकांक आपलो पारंपारीक नुस्तेमारी व्यवसाय वाढोवपाचो आणि सांबाळून दवरपाचो उलो मारलो. नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांणी नुस्तेमारी समाजाक सुता पुनवेची परबी दिवन नुस्तेमारी व्यवसाय वाढोवपा खातीर राज्य आणि केंद्र सरकारा वतीन चालू आशिल्ल्या यत्नांची माहिती दिली. कोकणी लेखक संघ आणि अर्थ प्रकाशन हांणी जोडपालवान आयोजित केल्ली कोकणी राष्ट्रमान्यता दिसाची कार्यावळ आयज 20 ऑगस्टाक जातली. ह्या निमतान म्हालगडे कोकणी संगीतकार रामानंद रायकार हांका सर्गेस्त मंजुनाथ दास कामत स्मृती कोकणी भक्ती सेवा पुरस्कार जाल्यार युवा कार्यकर्ते सूरज कोमरपंत हांका सर्गेस्त रमाकांत वर्णेकार स्मृती कोकणी भास सेवा पुरस्कार दिवन भोवमानीत करतले. पणजेच्या श्री सरस्वती मंदिराच्या फोमेंटो ऑडिटोरियमात दनपारा 2:30 वरांचेर ही कार्यावळ जातली. बेकायदा दोंगर कापणे खातीर 25 लाखांचो तालाव घालपाची तजवीज करपी दुरुस्ती नगर नियोजन कायद्यात जातली. आता मेरेन बेकायदा दोंगर कापणेचेर खात्यान 900 गुन्हा नोंद केल्यात. ऑर्चर्ड जमनीचेर भूखंड केल्यार कारवाय जातली अशे नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. नगर नियोजन मंडळाच्या बसके उपरांत पत्रकार परिषदेत मंत्री विश्वजीत राणे हांणी ही माहिती दिल्या. राज्यात बेकायदो दोंगर कापणेचे प्रकार सुरू असतात. कागाळ आयली काय खाते पळवणी करून गुन्हेव दाखल करतात. न्यायालयात तरेकवार कारणाक लागून खटलो टिकना. हाका लागून गुन्हेव दाखल केलो म्हण उपकारचे ना तर नगर नियोजन कायदो खर करचो पडटलो. 25% उतारा परस चड दोंगर कापणी झाली जाल्यार 25 लाख रुपया तालाव पडटलो. ऑर्चर्ड जमनीचेर भूखंड केल्यार कारवायेची तजवीज कायद्यात जातली अशें तांणी सांगले. हाचे फुडें व्हडल्या प्रकल्पांक वा इमारतीत हरित प्रमाणपत्र घेऊन सक्तीचे असतले. हे विशी मार्गदर्शक तत्वा वा नेम बेगीनूच तयार जातले असे मंत्री राणे हांणी ह्या वेळार सांगले. गोय राना महामंडळ आणि गोय पर्यटन खात्यान कालच्यान दूधसागर ट्रेक बुकींग करपा खातीर खासा वेबसाईट चालीक लायल्या. www.dudhsagartrekking.com असे हे संकेतस्थळ जावन असा. गोय राना महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार दोतर देविया राणे हांच्या हस्तुकी हे संकेतस्थळ उजवाडाक हाडले. पर्यटक तशेंच ट्रेकिंग मोगींनी ह्या वेबसायटीवरवी तांच्या ट्रेकिंगाचे बुकींग करचे अशें गोय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष गणेश गांवकार हांणी कळीत केला. सरकारान चालीक लायिल्ल्या ह्या वेबसायटीवरवी दूधसागराचे ट्रेकिंगाक येवपी लोकांक पर्यटन खात्याचो प्रशिक्षीत गायड दितले. दूधसागर ट्रेकिंगा खातीर 527 रुपया प्रत्येकी ह्या प्रमाण शुल्क आकारतले. दूधसागर वाठारात कोयराच्यो राशी जावच्यो न्हय हाची राना महामंडळ पुरायत जतनाय घेता. थंय प्लास्टीक बाटल्यो पोतयो तशेंच हेर वस्तू उभारपाक बंदी आसा. दूधसागराच्या ट्रेकिंगाक वचप्यांनी हो वाठार नितळ दवरचो अशें आवाहन डॉ देविया राणे हांणी केला. विद्यार्थ्यांक वखदी वनस्पतीची वळख करून दीत जाल्यार झाडा पाल्यांची वखदां दिवपाची परंपरा अबाधित उरतली अशें गांवठी वखदां तज्ञ तशेंच माटोळी कलाकार कांता सतरकार हांणी सांगले. ते कुर्टी फोंडेच्या श्री अमेय उच्च माध्यमीक विद्यालयान आयोजित केल्ल्या सैम भोवडे उपरांत उलयताले. गोयच्या ज्या मुसलमान भावांक हज यात्रेक वचपाचे आसा तांणी हे अर्ज करचे. अर्ज करपाची प्रक्रिया सुरू जाल्या अशी माहिती गोय हज समितीचे अध्यक्ष उरफान मुल्ला हांणी दिली. गोयातल्यान हज यात्रेक वचपा खातीर दर मनशाक 3.21 लाख रुपया भरचे पडटात आणि हेर राज्यांच्या तुळेत ही रक्कम बरीच उणी असा असे मुल्ला हांणी स्पष्ट केला. गोयातल्यान सरासरी 170 हज यात्रेकरू यात्रेक वतात, मात्र हो आकडो 300 पावलो जाल्यार गोयातल्यान थेट विमानाची व्यवस्था करप शक्य जातले असे मुल्ला हांणी सांगला. फाटल्या वर्सा 162 यात्रेकरू हज यात्रेक गेल्ले अशी माहिती तांणी दिली. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.